ओक, त्यातील सदाहरित तसेच पानझडी वृक्ष। हा वृक्ष मूळचा पश्चिम आशियामधील असून भारतात तो हिमालयाच्या पर्वतीय भागात आढळतो। भारतात आढळणाऱ्या ओक या वनस्पतीचे शास्त्रीय नाव क्वर्कस इन्फेक्टोरिया आहे। आतापर्यंत क्वर्कस या प्रजातीच्या सुमारे 600 जाती आढळल्या आहेत। ओकच्या बहुतांशी जाती उत्तर गोलार्धातील उष्ण प्रदेशात आढळल्या असून भारतात केवळ 30 जाती माहीत झाल्या आहेत। ओक वृक्षाची वाढ अतिशय मंद गतीनं होते। साधारण 20 वर्षांनंतर याला फुलं येतात। बरेचसे वृक्ष 200 ते 400 वर्ष जगतात। काही वृक्ष तर 800 वर्षांहूनही जास्त जगल्याचं आढळलंय। या वृक्षांची उंची 130 मीटरपेक्षा अधिक आढळली आहे। भारतात आढळणाऱ्या ओक वृक्षाची उंची 2 ते 5 मीटर असून साल करड्या रंगाची असते। पानं साधी 4 ते 6 सेंटीमीटर लांब, दातेरी, पिवळसर असतात। फुलं लहान, एकलिंगी आणि एकाच झाडावर असतात। नरफुलं अनेक लोंबत्या कणिशावर तर मादी फुलं एकटी किंवा 2-3 झुपक्यानं येतात। फळे कठीण कवचाची असून फळांच्या बुडाला कपाच्या आकाराचे कवच असते, म्हणून या फळांना शंकू कवची फळे असेही म्हणतात। फळे रंगाने तपकिरी, पिवळी, आकाराने गोल किंवा लंब गोल आणि एकबीजी असतात। फळे 6 ते 16 महिन्यामध्ये पिकतात। हिमालयीन ओक वृक्षांची फळं पाचक, शीतल, स्तंभक आणि बद्धकोष्ठकारी असतात। पित्त खोकला, अंतर्गत रक्तस्त्राव, अतिसार, हगवण आणि तोंड येणे इत्यादींवर ओकची फळे गुणकारी ठरतात असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो। केशकलप करण्यासाठीही या फळातला रंग वापरतात। ओक वृक्षाचं लाकूड बळकट, टिकाऊ असं असून जळण, घर बांधणी, जहाजे, शेतीची अवजारे, लाकडी पूल, रेल्वेचे तळपाट म्हणजे स्लीपर्स, लाकडी पिंपे, सजावटी सामान आणि काठ्या बनवण्यासाठी वापरतात। तसंच या लाकडापासून कागद आणि भुसे तयार करतात। ही नोंद वी ज्ञा लाळे यांनी लिहिली आहे।